गणना अध्याय 2. परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी पुन्हा बोलला. तो म्हणाला, इस्रायलाच्या प्रत्येक वंशजाने आपल्या सैन्याच्या निशाणाजवळ जो त्याच्या सैन्याच्या दलाचा आहे आणि लहान झेंडा तो त्यांच्या वंशाला दर्शवितो त्याच्यापाशी तळ द्यावा. त्याच्या तळाचे तोंड दर्शन मंडपाच्या समोर असावे. यहुदा वंशाच्या छावणीचे निशान उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहुदा वंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाण्याजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहुदा वंशाचा प्रमुख सरदार असावा. त्याच्या दलात 74,600 लोक होते. इस्साखार वंशाच्या लोकांनी यहुदा वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुआराचा मुलगा नथनेल हा इस्साखार वंशाचा प्रमुख सरदार असावा. त्याच्या दलात 54,400 लोक होते. जबलून वंशाच्या लोकांनीही यहुदा वंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलियाब हा जबलून वंशाचा प्रमुख सरदार असावा. त्याच्या दलात 57,400 लोक होते. यहुदा वंशाच्या छावणीत एकूण 186,400 लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्रायल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करताना यहुदा वंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे. पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस रौबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेवराचा मुलगा अलीसूर हा रौबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा. त्याच्या दलात 46,500 लोक होते. शिमोन वंशातल्या कुळांनी रौबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशाद्दईचा मुलगा शलुमियेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा. त्याच्या दलात 59,300 लोक होते. गाद वंशाच्या कुळांनीही रौबेन वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. रघुवेलाचा मुलगा एल्यासाब हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा. त्याच्या दलात 45,650 लोक होते. रौबेनाच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर 151,450 लोक होते. इस्रायल लोकांचा मुक्काम हलविताना रौबेनाच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे. त्यानंतर सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शन मंडप पुढे न्यावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या द्याव्यात. प्रत्येक मनुष्याने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे. इफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे व त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहुदाचा मुलगा अलिशामा इफ्राईम वंशाचा प्रमुख सरदार असावा. त्याच्या दलात 40,500 लोक होते. मनश्शे वंशाच्या दलाने इफ्राईम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलियेल हा मनश्शे वंशाचा प्रमुख सरदार असावा. त्याच्या दलात 32,200 लोक होते. बन्यामिन वंशाच्या दलानेही इफ्राईमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामिन वंशाचा प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबिदान हा असावा. त्याच्या दलात 35,400 लोक होते. इफ्राईम वंशाच्या छावणीत एकूण 108,100 लोक होते. इस्रायल लोकांचा मुक्काम हलविताना इफ्राईम वंशाचा तिसरा क्रमांक असावा. दान वंशाच्या छावणीचे निशान उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अमिशाद्दईचा मुलगा अहियेजर हा दानवंशाचा सरदार असावा. त्याच्या दलात 62,700 लोक होते. आशेर वंशाच्या दलाने दानवंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. अकरानाचा मुलगा पगियेल हा आशेर वंशाचा सरदार असावा. त्याच्या दलात 41,500 लोक होते. नफ्ताली वंशाचे लोक एनानाचा मुलगा अहिरा हा नफ्ताली वंशाचा पुढारी असावा. त्याच्या दलात 53,400 लोक होते. दानवंशाच्या छावणीत 157,600 लोक होते. इस्रायल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे अशी इस्रायल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या 603,550 होती. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही. तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्व काही इस्रायल लोकांनी केले. प्रत्येक कुळाने आपापल्या निशाण्यापाशी तळ दिला. प्रत्येक जण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.